सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महगा आपके साथ है। टिकटॉक जो बैन हो गया है तो बहुत सारे टिकटॉक लवर्स जो है वो हो गए हैं अब बोर, क्योंकि ये तो हम कर नहीं सकते। पण हे जे टिकटॉक आहे हे बऱ्याच लोक असं सांगतात की ते देशासाठी आहे वगैरे, त्या ज्या सगळ्या थिअरीज आहेत त्या थिअरीज आपण सुद्धा ऐकलेल्या आहेत। सो गणेश, तुला काय वाटतं की देशासाठी करायचंय म्हणून तू सुद्धा टिकटॉक बॅनला सपोर्ट करतोस का?
मुळात म्हणजे जर फक्त देशभक्ती जर आपण पावती दाखवून टिकटॉकला बॅन करणार असो तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे। हा, त्याच्या माध्यमातून जर एखाद्या चुकीचा मेसेज जात असेल किंवा मग त्याच्या माध्यमातून आपल्या देशाचा फार मोठा तोटा होत असेल तर ठीक आहे, आपण देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि ते प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्यच आहे। पण जर फक्त देशभक्ती किंवा इथल्या सर्वसामान्याला देशप्रेम दाखवून जर टिकटॉकला बंद करणार असेल तर मग मोठमोठे सेलिब्रिटी आहेत जे चायनाच्या वेगवेगळ्या कंपनीचं प्रमोशन करतात किंवा त्या वेगवेगळ्या त्यांचे प्रोडक्ट असतात त्यांचं प्रमोशन करतात, त्यांची जाहिरात करतात। असं अनेक आहे आपल्या भारत देशामध्ये की मोठमोठी लोक चायनाला प्रमोट करत चालले आहेत। मग हे फक्त बॅन फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच असतं का? मग हे करायचं तर मुळापासून सगळंच बॅन करा ना, चायनाला आपल्या देशातच प्रवेश नको। म्हणजे देशप्रेम जर दाखवायचं असेल तर ते फक्त भावनिक लोकांवरती किंवा सर्वसामान्य लोकांच्या आधारावरती ते दाखवायला नको असं मला वाटतं। आणि मुळात जर देशाच्या हिताचं जर हे सगळं असेल तर या निर्णयाचं आम्ही स्वागतच करू।
येस, व्हेरी ट्रू। मतलब बहुत सारे और भी प्लॅटफॉर्म्स है, आप कौन सा प्लॅटफॉर्म यूज करने वाले हो वो भी मुझे बताओ। टिकटॉक जो बॅन हो गया है अभी, थोड़ी देर के बाद फिर से एक बार गणेश के साथ बातें कंटिन्यू करते हैं। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।